योहान अध्याय 2। नंतर तिसऱ्या दिवशी गालिलातील काना येथे लग्न होते आणि येशूची आई तेथे होती। येशूला व त्याच्या शिष्यालाही लग्नाचे आमंत्रण होते आणि द्राक्षारस सरला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली,
त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही।
येशूने तिला म्हटले,
बाई, माझा तुझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही।
त्याच्या आईने चाकरास म्हटलं,
हा जे काही तुम्हास सांगेल ते करा।
तेथे पाण्याच्या 6 दगडी कुंड्या यहुद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवल्या होत्या। त्यात 2-2 किंवा 3-3 मण मावतील अशा त्या होत्या। येशूने त्यास म्हटले,
कुंड्या पाण्याने भरा।
तेव्हा त्या त्यांनी तोंडोतोंड भरल्या। मग त्याने त्यास सांगितले,
आता त्यातून काढून जेवण कारभाऱ्याकडे न्या।
तेव्हा त्यांनी तसे नेले। जेव्हा जेवण कारभाऱ्याने पाण्याचा झालेला द्राक्षारस चाकला, तो कोठला आहे हे त्याला ठाऊक नव्हते, पाणी काढणाऱ्या चाकरास ठाऊक होते। तेव्हा जेवण कारभाऱ्याने वराला बोलावून म्हटले,
प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षारस वाढितो आणि लोक यथेच्छ प्यायल्यावर मग नीरस वाढितो। तुम्ही तर चांगला द्राक्षारस अजूनपर्यंत ठेविला आहे।
येशूने आपल्या चिन्हांचा हा प्रारंभ गालिलातील काना येथे करून आपले गौरव प्रकट केले आणि त्याच्या शिष्यांनी त्याचवर विश्वास ठेविला। त्यानंतर तो, त्याची आई, त्याचे भाऊ व त्याचे शिष्य कफरनहूमास खाली गेले, परंतु तेथे ते फार दिवस राहिले नाहीत। तेव्हा यहुद्यांचा वलांडण सण जवळ आला व येशू यरुशलेमास वर गेला आणि मंदिरात गुरे व मेंढरे व कबुतरे विकणारे आणि सराफ हे बसलेले त्याला आढळले। तेव्हा त्याने दोऱ्यांचा एक कोरडा करून मेंढरे व गुरे या सर्वांस मंदिरातून हाकले। सराफांचा खुर्दाही ओतीला व चौरंग पालथे गेले आणि कबुतरे विकणाऱ्यास म्हटले,
हे येथून काढा, माझ्या बापाचे घर व्यापाराचे घर करू नका।
तेव्हा असे लिहिलेले असल्याचे त्याच्या शिष्यास आठवले,
या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकी।
यहुद्यांनी त्याला म्हटले,
आपण हे करिता तर आम्हास काय चिन्ह दाखविता?
येशूने त्यास उत्तर दिले,
तुम्ही हे मंदिर मोडा आणि हे मी 3 दिवसात उभारेन।
यावरून यहुदी म्हणाले,
हे मंदिर बांधाव्या 46 वर्ष लागली आणि हे आपण 3 दिवसात उभारणार काय?
तो तर आपल्या शरीर रूपी मंदिराविषयी बोलला। यास्तव तो मेलेल्या मधून उठल्यावर त्याच्या शिष्यास त्याने असे म्हटले होते हे आठवले आणि त्यांनी शास्त्रावर व येशूने जे वचन सांगितले होते त्यावर विश्वास ठेविला। तो वलांडणाच्या सणात यरुशलेम येथे असताना त्याने केलेली चिन्हे पाहून पुष्कळ लोकांनी त्याच्या नामावर विश्वास ठेवला। येशूला तर सर्वांची ओळख असल्यामुळे त्याने स्वतःला त्यांच्या हाती सोपविले नाही। आणखी मनुष्याविषयी कोणी साक्ष द्यावी याची त्याला गरज नव्हती, कारण मनुष्यात काय आहे याचे ज्ञान त्याला स्वतःला होते।